chinimandi.com podcast.
आंदोलन मागे ऊस वाहतूक पुन्हा सुरळीत. आज दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन जवाहर कारखाना वगळता चार कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन समन्वयानं तोडगा काढला. प्रामुख्यानं 9% दरवाढ देण्याची मागणी मान्य केल्यानं सुरू असलेलं बेमुदत आंदोलन मागं घेतलं. त्यामुळे रस्त्यात आणि शेतात अडकून पडलेली ऊस वाहतूक सुरळीत झाली आहे. शिरोळ हातकणंगले तालुक्यातील 5 साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेनं दरवाढ मिळावी या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत ऊस वाहतूक बंद आंदोलन सुरू केलं होतं. यावर बैठकीतून चर्चा झाल्यामुळं अखेर तोडगा निघाला. या बैठकीस श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील नर्देकर, माधवराव पाटील, शिवाजी संगपाळ, प्रकाश कुंभार, संभाजी जाधव, हंबीराव पाटील, रावसाहेब आबदार, विनोद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.